नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. मुंबईतल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारची हाऊसिंग फॉर ऑल योजना, स्वायत्त संस्थांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकतेसाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याचा शासनाचा निर्णय, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या समारोप, अंतिम आठवडा प्रस्तावातून विरोधकांची सरकारवर टीका आणि माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. मुंबईतल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी हाऊसिंग फॉर ऑल योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी विधिमंडळात सादर केलं. या योजनेत आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी 300 चौरस फुटापर्यंतचा FSI विनामूल्य, तर अल्प उत्पन्न गटासाठी 600 चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेची पुनर्बांधणी विनामूल्य करण्याची तरतूद या योजनेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. झोपडपट्टीधारकांसाठी जमिनीच्या मालकी हक्काचे पट्टे दिले असून 2.5 लाख लोकांना याचा लाभ होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागपुरात वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
सगळ्या प्रकारच्या जमिनीवर आता मालकी हक्क देता येईल असा आम्ही निर्णय केला. आज 1000 लोकांना आम्ही मालकी हक्काचे पट्टे दिले. एकूण 50,000 झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना, म्हणजे 2.5 लाख लोकांना त्याचा फायदा होईल. सिंधी निर्वासितांना फ्रीहोल्डची जमीन आम्ही देतो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं, 8 वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये लढून आता झुडपी जंगलावर बसलेल्यांनाही मालकी हक्काचा पट्टा आम्ही देतो आहोत. त्याचा GR आता संपूर्ण महाराष्ट्राला लागू केलाय. महाराष्ट्रात जिथे जिथे झोपडपट्टीत लोक आहेत त्या ठिकाणी फक्त MMR रिजनमध्ये आपण SRA करतो म्हणून त्यालाही लागू नाहीये. बाकी सगळीकडे हा GR आपला लागू आहे आणि त्या ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे देणार. आणि त्यासोबत कोणाचं कच्चं घर असेल तर पक्कं घर बांधायलाही प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना पैसे आम्ही देणार.
राज्यात प्रक्रिया उद्योग उभे राहण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नागपूर इथं CII अन्न प्रक्रिया परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. या परिषदेमध्ये विविध विषयावर चर्चा होईल, तसंच प्रक्रिया उद्योग क्षेत्रात प्रगती करण्यासाठी धोरणं आखली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्या क्षेत्रात मूल्यवर्धन आहे तिथं शेतकरी बाजारावर प्रभाव टाकू शकतात असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणूनच योग्य निकषांसह मार्गदर्शक तत्व निश्चित केली जातील असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत डॉ नितीन राऊत यांच्या प्रश्नावर उत्तर देत होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वंचित घटकातल्या, परदेशात शिक्षण घेण्याची क्षमता नसलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्राधान्यानं मदत करण्याची सरकारची भूमिका असल्याचंही पवार यांनी सांगितलं. मात्र संशोधनासाठी दिली जाणाऱ्या शिष्यवृत्तीची पात्रता आणि उपयोगिता तपासली जाणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले,
असे काही विषय निवडले गेलेले आहेत, कुठल्या मुलांना द्यायचं. काही काही ठिकाणी 42-45 हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर एकाच परिवारातले 5-5 लोक PhD करायला लागलेत. ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता 50% पेक्षा जास्त रकमा जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप चर्चा झाली. शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली. आणि साधारण बार्टीचे किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ऍडमिशन द्यायची, सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची, त्याला आम्ही लिमिट घालणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत EKYC प्रक्रियेतील चुका सुधारण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूनं राबवण्यात येत आहे. EKYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी असावी आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला आणि बालकल्याण विभाग कटिबद्ध असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कृषी उत्पन्न पणन सुधारणा विधेयक 2025 आज विधानसभा तसंच विधान परिषदेत मंजूर झालं. या विधेयकात प्रथमच राज्यात राष्ट्रीय महत्वाचा बाजार, युनिफाईड सिंगल ट्रेडिंग लायसन्स आणि राष्ट्रीय कृषी बाजार या शेतकरी हिताच्या संकल्पना कायदेशीर रूप दिलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी हे विधेयक दोन्ही सभागृहात मांडलं आणि ते मंजूर करण्यात आलं. शेतमालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद गतीनं पुरवठा साखळी विकसित करून बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा कायदा महत्वाचा आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या समारोप होत आहे. विरोधी पक्षांच्या वतीनं विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे महायुती सरकारचं पाप असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, कायदा आणि सुव्यवस्था तसंच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली. विदर्भ वैधानिक मंडळाला त्वरित मान्यता द्यावी अशी मागणीही वडेट्टीवार यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या भाषणात केली. संसदेवर दहशतवादी हल्ला झाल्याचा आज 24 वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात संसदेचं रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या सुरक्षा रक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रद्धांजली वाहिली असून या शूरवीरांनी दाखवलेलं धैर्य, त्यांची कर्तव्यनिष्ठा देशाच्या राष्ट्रभावनेला सदैव मार्गदर्शन करत राहील असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी आज संसद भवन परिसरात शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
अमरावती इथल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी आज अमरावती इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 5 लाख रुपये स्मृतिचिन्ह, मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी महिलेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या निधीतून शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निधीतून पुरुष शेतकऱ्याला शरद जोशी उत्कृष्ट पुरुष शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे. 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर शहराजवळील वरवंटी इथं लिंगायत समाजाच्या रीतिरिवाजानुसार चाकूरकर यांच्यावर समाधी संस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे हवेत फैरी झाडून चाकूरकर यांना मानवंदना देण्यात आली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह आजी माजी खासदार आणि आमदार तसंच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. बिर्ला तसंच खरगे यांनी यावेळी चाकूरकर यांना या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.
उन्होंने संसदीय परंपराओं को जहां नया रूप दिया, वहां उन्होंने संसद में कई नए पहल भी किए. विशेष रूप से संसद की संसदीय समितियां उनकी पहल है और कई संसदीय श्रेष्ठ परंपराएं पर पार्टी उन्होंने लागू की, जिससे हमारे संसदीय लोकतंत्र की गरिमा और बढ़ी. उनके विचार, उनके कृत्य, उनकी सेवा ये देश हमेशा याद रखेगा. ओम शांति.
हर क्षेत्र में उन्होंने बहुत ही दिल से काम किया और उनको सभी लोग चाहते थे, क्योंकि एक क्लीन इमेज था उनका. और ऐसे क्लीन इमेज वाले लोग पॉलिटिक्स में मिलना बहुत रेयर है. तो इसीलिए मैं उनको अपना हृदयपूर्वक श्रद्धांजलि अर्पित करता हूँ.
राज्यातल्या रस्त्यांच्या कामासाठी 1.5 लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात ही माहिती दिली. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना उद्या धर्मशाळा इथं खेळवला जाणार आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 सामना जिंकून बरोबरीत आहेत. हवामान. राज्यात आज सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल अहिल्यानगर इथं 7.5 अंश, पुणे तसंच नाशिक इथं 8.5 अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 11.7 दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुंबईतल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारची हाऊसिंग फॉर ऑल योजना, स्वायत्त संस्थांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकतेसाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याच्या शासनाचा निर्णय आणि माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.